नमस्कार, मी राजेश, इंडिया 1 ATM टीम मधून बोलतोय. मी तुमची कशी मदत करू शकतो?
हॅलो,
नमस्कार, मी राजेश, इंडिया 1 ATM टीम मधून बोलतोय. तुम्हाला काही अडचण आहे का? ATM संबंधित काही मदत हवी आहे का?
हॅलो हॅलो,
जी, मी राजेश, इंडिया 1 ATM टीम मधून बोलतोय. तुम्हाला ATM संबंधित काही अडचण आहे का? कृपया तुमची जी
हॅलो,
मला वाटतं की कनेक्शन नीट नाही मिळत. तुम्ही मला नीट ऐकू शकताय का?
हो, ऐकू शकतोय. तुम्ही ऐकू शकता का नीट?
हो, मी तुम्हाला नीट ऐकू शकतोय. कृपया तुमची ATM संबंधित अडचण सांगा. मी तुमची कशी मदत करू शकतो?
सर, विड्रॉल केले होते सर, 9000 रुपये आले नाही सर. अकाउंट मधून डेबिट झाले सर ते, पण ATM मधून बाहेर नाही आले.
मला समजत नाही. तुम्ही ATM मधून पैसे काढायचा प्रयत्न केला होता, पण पैसे बाहेर आले नाहीत आणि तुमच्या खात्यातून रक्कम डेबिट झाली आहे. हे खूप त्रासदायक आहे.
हो, बरोबर आहे.
कृपया मला सांगा की तुम्ही हा व्यवहार कोणत्या तारखेला केला होता?
27 तारखेला सर, आजच केला होता.
आज 27 तारीख आहे. तुम्ही आजच व्यवहार?
हो, 27 तारखेलाच केला होता. हिंदीमध्ये बोलू का? मराठी जमत नाही का तुम्हाला?
नाही नाही, मराठी चालेल. तुम्ही मराठीतच बोला, मला समजत नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही 27 तारखेला ATM व्यवहार केला होता आणि पैसे बाहेर पडले नाहीत. तुमच्या खात्यातून रक्कम कट झाली आहे का?
हो, कट झाले सर, 9000 रुपये कट झाले सर.
9000 रुपीज कट झाले आहेत. मला माफ करा, तुम्हाला ही समस्या सोडवण्यासाठी मी मदत करतो. कृपया तुम्ही ATM ID सांगा, मी तुमची तक्रार नोंदवतो.
ATM ID पिन कोड का?
नाही, पिन कोड नाही, फक्त ATM ID. तो तुम्हाला ATM मशीनवर किंवा तुमच्या व्यवहार पावतीवर मिळेल. 6 अंकाचा नंबर आहे तो.
सर, ATM ID 8 अंकाचा आहे सर. इथे
ठीक आहे, 8 अंकाचा ATM ID आहे. कृपया तो सांगा, मी तुमची तक्रार नोंदवतो.
49
ATM ID च्या अंकांची सुरुवात 4 आणि 9 ने होते. पुढचे अंक सांगा, मी तुमची तक्रार नोंदवतो. एक एक अंक सांगा.
4 9 1 00.
पुढचे अंक 4.
सर, आवाज आ रही क्या आपको? ये जरा तुम बराबर बात करिए करो ना. तुम ऐसे बात कर रहे जैसे कॉल अपना ये चालू इंटरनेशनल. लो नंबर लो, 49.
मला माफ करा, 10032 हा तुमचा ATM ID आहे का? 4910 लास्ट नंबर नाही सांगितला तर ठीक आहे. मी तुमचा ATM ID 4910032 नोंदवतो. आता तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. ATM ID सोबत तुमची तक्रार सोडवली जाईल.
चालेल, ओके.
कृपया तुम्ही दिलेली माहिती नोंदवली आहे. आता तुमची तक्रार नोंदवली आहे आणि तुमचा डॉकेट नंबर 143607 आहे. RBI नियमानुसार रक्कम साधारणपणे 24 ते 48 तासांच्या आत प्रक्रियेत येते. आज तुमची